chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस तोडणी कामगारांचा संप मागे, मजुरीत वाढ। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साखर संघाची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये ऊस तोडणी कामगार मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14% वाढ करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे ऊस तोडणी मजुरांच्या मजुरीतही वाढ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या निर्णयानंतर ऊस तोडणी कामगारांचा संप मागे घेण्यात आला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली। दांडेगावकर यांनी सांगितले की साखर उद्योगाशी संबंधित या तीन घटकांच्या दराबाबत दर 3 वर्षांनी करण्यात येणाऱ्या करारानुसार त्यांचे दर ठरत असतात। यंदाचा करार 2020-21 ते 2022-23 या 3 वर्षांसाठी करण्यात आला आहे। यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी मजुरांची नोंदणी करण्यात येईल, तसेच या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतील। नोव्हेंबर अखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबर पर्यंत कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना यावेळी केली। त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले। ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आल्याने त्यांना सरासरी 35 ते 45 रुपयांची मजुरी वाढवून मिळणार आहे। मजुरीत टनात खालीलप्रमाणे दरवाढ होईल। एक डोकी सेंटर सध्याचा दर रुपये 239.60 अधिक 14% रुपये, एकूण 33.46 अधिक 19% कमिशन, एकूण 51.90 एकूण दर रुपये 325.04 झालेली वाढ प्रतिटन रुपये 34.91। दोन गाडी सेंटर सध्याचा दर रुपये 267.35 अधिक 14% वाढ रुपये 37.43 अधिक 19% कमिशन, एकूण 57.90 एकूण दर रुपये 362.68 झालेली वाढ प्रतिटन रुपये 38.95। तीन टायर गाडी सध्याचा दर रुपये 208.30 अधिक 14% वाढ रुपये 29.16 अधिक 19% कमिशन, एकूण 45.11 एकूण रक्कम रुपये 282.57 झालेली वाढ प्रतिटन रुपये 30.34।